नमस्कार आणि वेलकम टू मजस्तित्व. मी जया बोलते. गेल्या वारच्या अध्यात्मिक विषयानंतर ये वाराच्या मजस्तित्वाचे लक्ष येऊन कलात्मक विषयावर आहे. पुढले कित्येक भागात मी बोलले होते की आजच्या पिढीला आमच्या भाषाबद्दल काही आवड की रुची नाही. झालं तर आजच्या भागांत मी तुम्हाला एक असं कलाकारला मिळवणारी आहे कोणाला आमच्या भाषाबद्दल उदुंड गर्व आणि प्रीती आहे. ते कलाकाराला स्वागत करापुढं मी त्यांचे एक लहान परिचय देते. त्यांनी येऊन एक लहान पोर आहे म्हणजे आजच्या युवा पिढी म्हणूया आणखी महाविद्यालयांतच वाचत आहेत आणि एवढ्यांतच त्यांचे भरून हरिकथाच कीर्तनकी करलेत. आत्ता 2-3 दिवसा पुढं त्यांनी त्यागराज आराधनांत पण भाग घेतले होते. सो स्वागत करू ना तुम्ही आणि मी मिळून मानसा धोत्रेकरांना आजच्या मजस्तित्वाच्या भागांत.
मी मानसा धोत्रेकर. नमस्कार सगळं मराठी लोकांना, ते आमच्या तंजावर मराठी लोकांमध्ये नमस्कार.
मानसा तुमचे स्वागत आहे माझ्या अस्तित्वाची बागांत. तुमच्या कुटुंबाबद्दल संक्षिप्त परिचय द्यांत.
मी विठ्ठलराव अँड शैलजा त्यांचे वडील लोंक केशव त्यांचे लेंके. मायत नाव पद्मप्रिया डोणकर कुटुंबाची. मी आता बेंगलोरात पुरा उजू वाढल तागीन आहे. आणखी काय सांगू, बीएससी करत आहे आता फायनल इयर फायनल सेमिस्टर. आणखी 4 महिने आहेत एवढ्याच्या एजस नंतर मी कलाक्षेत्राला जॉब ना म्हणून तीर्मान केले आहे. सो त्यात गेल तर आणखी 4-7 वर्ष तर म्युझिक अंत एक प्रोफेशनल कोर्स करू ना म्हणू. त्याच्या विना आणखी सांगावं म्हणू काही नाही. येस ऑफकोर्स माझ्या अम्मा बापा दोघत नाही उदंड प्रोत्साहन करलेत मला, एस्पेशली माझ्या आजी आजोबा सांगूनच सराम आहे का म्हणजे त्यांनी नाहीच क मला ज्या धोत्राल झालाच ना. आणि हरिकथा येगिनिंग कराच दिकेट काय की माझ्या इष्टाला मनाला आलतस करायला आरंभ करले.
हरिकथा म्हणजे काय आणि तुम्हाला हरिकथांत कसं एवढं रुची लागलं?
हरिकथा म्हणाची एक प्रथा, एक खाणी सांगत असताना मध्ये मध्ये भरून गाणं भरून श्लोक विध विध रागांत घालू ते सांगायचे एक कला, ते एक कलाविध हरिकथा म्हणायचे. आणखी एक हरिकथा म्हणाची एक संपूर्णच्या तसाची एक कलाविधा ते आणखी जिवंत ठेवू तर आणखी बेश भरून करू लोकां कळीवा म्हणायचे माझे उद्देश्य आता सधीशाला साच. हरिकथा म्हणायच्या आमच्या लोकांत आरंभ झाल तर मराठी लोक आमच्या लोक आगीदानी तंजावर येऊ आमच्या लोकांत आरंभ झाल एक प्रथा एक एक विधा ये. सो त्याला येई माझे एक लहान प्रयत्न करूया मी आणखी पुढे येऊया आमच्या तंजावर मराठी भाषाला आणखी बेश प्रोत्साहन करू त्यांची जिवंत ठेवूया म्हणाच एकच एक उद्देश्य ठिंगूनच मी ये हरिकथा करायला आरंभ केलत. विशाखा हरी म्हणून एकले आर्टिस्ट आहेत, त्यांचे व्हिडिओज पाहून पाहून त्यांच्याच का उगो का आम्ही बोलताने का आम्ही खाणी म्हणताने म्हणा योजना करू उगो खेळकोरपणात आरंभ केलत. पहिल्यांदा सांगा म्हणजे म्हणजे माझ्या पणजी घरांत माझ्या पणजीचे सताभिषेकाला हे करले होते. आता ते आता एवढं धुराल येऊन करणं म्हणाच मला अंकी आय मीन मलाच अंकी पाते जायला होत नाही. झात्री अंकी बेश आहे कराल बेश आहे लोकां विसरू कराल होत हे एवढं कराल होत आहे म्हणाच संतोष आहे की विना मला वेगळं काही सांगा मला काय सांगणं कळत नाही. आता अंकी हरिकथा म्हणाच भरून खाणील करूया. उदाहरणाला मी करल तर सांगते सीता कल्याण सुंदरकांड श्रीकृष्ण लीला शिवाजी महाराज एवढं करले हे आता की देवी महात्म्य त्यागराज चरित्र पुरंदरदास चरित्र गिनी कराव भरू आहे की करावंत ते कसा आरंभ करणे ज्याला आरंभ कराच विधत वेगळं. पहिलं वंदना गणपतीला सय करिंगू तले एक वंदना म्हणू त्याच्याच नंतर पूर्व पीठिका मध्य पीठिका उत्तर पीठिका हे 3 भाग आहे हरिकथांत. पूर्व पीठिका म्हणायचं पूर तत्व काय आहे त्याच्यानंतर ते काय सिद्धांत म्हणायचं म्हणटकल्यानंतरच हे आणखी नुसतं हरिकथा म्हणायचं नाहीच का आणखी मंगळाष्टक गी आमचं भरू आहे मराठीत विधविध आहे आणखी संत लोकांच्या रचना जे तुकारामाचं आहे रामदास समर्थ रामदासांचं दासबोध सोडल तर आणखी मनाचे श्लोक असं की भरू आहे की ये की कशाला आणखी आम्ही वाचत नाही आम्ही कोणी येगी विसरूंगलो का असं न हो की येगिनी सयट हिंगू, येगिनी पुरा इनकॉर्पोरेट करून बेश अंकी बेश करूया, आणखी लोकांना कळवूया आमचे काय आहे, हाऊ रिच आर कल्चर इज. मन आज कळीवाल तवडची करत असाच की विना हा ए जानत मी एकलीच पुढे आव वेगळं कोणी येत नाही म्हणत तसं नहो एवढंच नहो मी माझ्या बहिणीस गिनी शिकून देत आहे मंगळाष्टक सुंदर श्लोक भरून शिकून देत आहे. सो वेगळं कोणी शिकास असेल तरी मी बेश शिकून देईन मला ते काही चिंता नाही. आता अंकी मुंजीच मंगळाष्टक म्हणजे मौंजी दंडक मंडलुंदर शिखा कृष्णाजी नम्वे प्रथम दृष्ट्वा वामन रूपमाशु मुनयः सर्वी गता विस्मयन् ऊचुस्ती बलिराजमस्य भवता विद्युत्तवत् पूजनम् कर्तव्यं सकलोपचार सहितं कुर्यात् वटोर्मङ्गलम् सुलग्ने सावधान. ए जानत सुलग्ने सावधान म्हणा पुढे कुर्यात वटोर मंगळम येत ते वटोर मंगळम म्हणाचे वटू कोण मुंज झालत पोर. सो ते मुंज झालत पोराला अगि मंगळ होऊन म्हणाच्या करता हे मंगळाष्टकाचा कुर्यात वटोर मंगळम म्हणूया. तज बिना अंकी वराळात मंगळाष्टकी काढून घेटल तर एक उदंड प्रसिद्ध मंगळाष्टक एक आहे आमच्यात मराठीत आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा वेद्योक्ती मधुपर्क पूजन करा अंतरपठांते धरा दृश्या दृश्य वधू वरान करिता दोघी करावी उभी वाजुंत्री बहुकल्पलान करणे कुर्याच दा मंगळम सुलग्ने सावधान. ये वराडाचे एजांत कस वधू वर दोघांनी होटा किरतात मंगळाष्टक म्हणताना ते अंतरपट कस धरले तर कशाला धरले तर ये गे एजांत पुरा एक्सप्लेन. आता ये मंगळाष्टकाच्या विना आमच्या बाळगीत गिनी बरू आहे मराठीत उठिरताना एक झोंपी घालताना आणखी एक जेवण घालताना वेगळंच कोणत की तसमध्ये बरू आहे की ते गिनी आता लोक उदंड विसरून जात आहेत कोणत आहे कोणत नाही म्हणा कोणाला समजणार म्हणतं ते करता. आता कितेक मी तुम्हाला फाटिरते कितेक मी म्हणून दाखिरते कसं आहे म्हणत तुम्ही ऐका आमच्या आजी लोकांकडे सुंगी तुम्ही ऐकलास आला कारे किरकिरी करीसी किष्टांजी कारे किरकिरी करीसी किष्टांजी पोट होडुनी रांग बैसोनी झोल पीक बाळ वेळ नाजोक खेळ कारे किरकिरी करीसी किष्टांजी तेल लवीन जावळा गुंफीन कळ्या हलून कोरे बाळा तिलक लवीन कपाळी कारे किरकिरी करीसी किष्टांजी अंगी विजरली विन टोपी मोत्याची घालीन चेंडू हाती देईन खेळ कारे जाऊनी कारे किरकिरी करीसी किष्टांजी बिंदळी मन घट्या तलवट्या मुद्रिका वांकियांची घुंगुर बाळ खेळ सुंदर कारे किरकिरी करीसी किष्टांजी. हे गाण्यात एवढं पण तरी बरो अलंकार करायचे उदाहरणाला तेल लावीन जावळा म्हणजे जावळाला तेल लावण गुंफींत कळ्या म्हणजे फुलं टिवन खोवन हे असं गी येत अंगी विजर लेविना अंकी अंगी टोपी मोत्याच टोपी एगी घालन एवढं मात्र नहो बिंदळी मनगट्या तलवट्या मुद्रिका वांकियांची गुंगुर बाळ खेळ सुंदर कारे किरकिरी करीशी किष्टांजी म्हणू येत की आता अंकी जेवाला काय काय का टेक लेंकरू कराच येगिनी आहे माय संपाकाळ टिपताना संभावी तांदूळ अदन ठेवी वेळीन चटणी रायत वाटीन जेव कारे जाऊनी कारे किरकिरी करीशी किष्टांजी ताट वाटी मांडीन उतक गिंडी ठेवीन कडी बोंड करीन जेव कारे जाऊनी कारे किरकिरी करीशी किष्टांजी. अंकी एवढत नहो आमचे वडील लोक आम्ही अगदी लहान असताना आम्हा लोक खेळेवाला भरू म्हटलास तिळचेर ते लहान लहान ड्रॉइंग्स म्हणतो की आम्ही आता. फॉर एक्झाम्पल, झूल हती झूल रे, हती सोंडा फूल रे, रामा कस बोलतो, हत्ती अस झूलतो, आमचे कृष्ण अस खेळतो. म्हणणं कितीच कोणाच्या सलतरीन लेंकरा ना, बायको लेंकरो म्हणूनच आहे. डोळग बाई डोळाची, लोणच खाग बेलाची, बाईल होग भट्टाची, चोळी लेग चिट्टाची, दोसक्यावर पांटी शेणाची, हाती दोना तुप्पाची, खाक्षी पोळी पूर्णाची, म्हणून लाड करणं आहे. एवढंच न हो, ये मी आता की पुढं सांगायच. कृष्णा खेळीवाल म्हटलो तर गोपिका स्त्रीगी मिळून त्याच्या मामाला चकोटला करून मामीला वंगली करून टाकले. काय म्हणत आहे, लव लव सलाई मामा येतो, खोबऱ्याची वाटी देऊनी जातो, मामी येते हे रिंगू जाते.
तुमचं मधुर वाणी ऐकतो मनाल फार हित वाटत आहे. साक्षात सरस्वती देवी तुमचे जीवन तांडव नृत्य करत आहे. असंच सरस्वती देवीचे कटाक्ष सदा असून दे तुमच्यावर. माणसं दोत्रेकर एवढे लहान वयांतच त्यांना त्यांचे अस्तित्व आणि भविष्याबद्दल क्लॅरिटी आहे. आणि त्यांनी स्वतःसूनच ट्रॅडिशनल म्युझिक वर्ल्डात एक युनिक स्पॉट सोडायला आरंभ करटकलेत. आज स्थानांत असाला त्यांनी सांगितलं ते सारखं त्यांच्या मायबाप आणि आजी आजोबांचा थोर हात आहे. तुमच्या लेंकरांनाही असंच सतत आमच्या भाषा सिकिवांत. उद्या कोणाला कळलं त्यांच्यानंती असं छोकट गुप्त गुण बाहेर येईल. आम्हाला आमच्या भाषा वांछिवाम ते असलं तर पुढच्या पिढीला आमच्या भाषा नीट सिकिवाम. तम्माच आम्ही आमच्या भाषाला वांछिवायला होईल. थँक यू मानसा फॉर लेटिंग द रेस्ट ऑफ अस नो अबाउट यू अँड युअर एफर्ट्स इन प्रिझर्विंग द लँग्वेज. विथ दॅट वी कम टू द एंड ऑफ अनदर एपिसोड ऑफ मजस्तित्व. गुड बाय अँड कॅच यू सून.
संभावी तांदूळ अदन ठेवी वेळी नाही चटणी रायत वाटीन जीव कारी जाऊनी कारी किरकिरी करीशी किष्टांजी ताट वाटी मांडीन उतक गिंडी ठेवीन कडी बोंड करीन जीव कारी जाऊनी कारी किरकिरी करीशी किष्टांजी.